आज छे दैनिक सुभक्ति पर बोल 4 जुलै। माझे समाधान केव्हा होईल? मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन, ह्यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे। योहान 17:26। कल्पना करा की जे अत्यंत आनंददायक आहे त्याचा आनंद घ्यावयास तुम्ही समर्थ आहात, आणि तोही असा आनंद जो अमर्याद आहे। त्याचे बळ व भावना वेग वाढत जातो, हा आमचा वर्तमान अनुभव नाही। या जगात 3 गोष्टी अशा आहेत ज्या आमच्या संपूर्ण समाधानाच्या मार्गात अडखळण आणतात। 1, आपल्या अंतकरणाच्या सखोल अभिलाषा पूर्ण करण्यासाठी या जगातील कुठल्याही गोष्टीचे वैयक्तिक मोल पुरेसे नाही। 2, सर्वोत्तम खजिन्याच्या जास्तीत जास्त आस्वाद घेण्याचे बळ आमच्यात नाही। 3, येथील गोष्टींचा आमचा आनंद येथेच समाप्त होतो, काहीही टिकून राहत नाही। जर योहान 17:26 येशूचे ध्येय खरे ठरले तर हे सर्व बदलून जाईल। तो आमच्यासाठी पित्याजवळ प्रार्थना करतो, मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन, ह्यासाठी की जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे। देवपुत्रावर तशा पद्धतीने प्रीती करीत नाही जशी तो पाप्यांवर प्रीती करतो। तो पुत्रावर प्रीती करतो कारण पुत्र प्रीतीस अतिशय पात्र आहे, अर्थात तो पुत्रावर प्रीती करतो कारण पुत्र अमर्यादरित्या सुंदर आहे। म्हणजे याचा अर्थ हा की ही प्रीती पूर्णपणे प्रसन्नतादायक आहे। येशू प्रार्थना करतो की देवाला पुत्रामध्ये ही जी प्रसन्नता वाटते तीच प्रसन्नता आम्हाला पुत्रामध्ये वाटावी। जर पुत्रामध्ये पित्याची प्रसन्नता आमची प्रसन्नता ठरते तर आमच्या प्रसन्नतेचा विषय जो येशू आहे त्याचे वैयक्तिक मूल्य अपार ठरेल। तो कधीही कंटाळवाणा किंवा निराशाजनक अथवा हताशाजनक होणार नाही। परमेश्वराच्या पुत्राशिवाय दुसऱ्या कुठल्याही मोठ्या संपत्तीची कल्पना करता येणे शक्य नाही। पण येशू ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करतो त्यामध्ये हे जोडा, अर्थात या अक्षय संपत्तीचा आस्वाद घेण्याची आमची क्षमता, आमचे बळ, आमचा आवेश मानवी दुर्बलतेमुळे मर्यादित ठरणार नाही। आपण देवाच्या पुत्राचा त्याच्या सर्वसमर्थ पित्याच्या आनंदासह उपभोग घेऊ। त्याच्या पुत्रामध्ये पित्याचा आनंद आमच्या ठाई असेल आणि तो आमचा आनंद ठरेल, आणि याचा अंत कधीही होणार नाही कारण पित्याचा कधीही अंत होत नाही, पुत्राचाही नाही। एकमेकांसाठी त्यांची प्रीती त्यांच्या प्रत्यर्थ आमची प्रीती ठरेल, आणि म्हणून त्यांच्यावर असलेल्या आमच्या प्रीतीचा कधीही अंत होत नाही।